किञ्चित् प्रकाशस्तिमितोऽग्रतारैः भ्रूविक्रियायाम् विरतप्रसङ्गैः नेत्रैरविस्पन्दितपक्ष्ममालैः लक्ष्यीकृतघ्राणमधोमयूखैः
किञ्चिदिति किञ्चित्प्रकाशाः ईषत्प्रकाशाः स्तिमिताः निश्चलाः उग्राश्च ताराः कनीनिकाः येषाम् तैः तारकाश्नः कनीनिका इत्यमरः भ्रूविक्रियायाम् भ्रूविक्षेपे विरतप्रसङ्गैः प्रसक्तिरहितैः अविस्पन्दितपश्ममालैः अचलितपश्मपङ्क्तिभिः अधःप्रसृताः मयूखाः येषाम् तैः अधोमयूखैः नेत्रैः त्रिनेत्रत्वात् बहुवचनम् लक्ष्यीकृतघ्राणम् नासाग्रनिविष्टदृष्टिम् इत्यर्थः करणान्यबहिष्कृत्य स्थाणुवन्निश्चलात्मकः आत्मानम् हृदये ध्यायेत् नासाग्रन्यस्तलोचनः इति योगसारे
अवृष्टिसंरम्भमिवाम्बुवाहम् अपाम् इवाधारमनुत्तरङ्गम् अन्तश्चराणाम् मरुताम् निरोधात् निवातनिष्कम्पमिव प्रदीपम्
अवृष्टीति अन्तश्चरन्तीति अन्तश्चराः तेषाम् मरुताम् प्राणादीनाम् निरोधाद्धेतोः अवृष्टिसंरम्भम् अविद्यमानवर्षसम्भ्रमम् अम्बुवाहम् इव स्थितम् एतेन प्राणनिरोधः सूचितः अनुत्तरङ्गम् अनुद्भूततरङ्गम् अपाम् आधारम् ह्रदमिव स्थितम् एतेन अपाननिरोधः सूचितः तथा निवाते निर्वातदेशे निष्कम्पम् निश्चलम् प्रदीपम् इव स्थितम् एतेन शेषवायुनिरोधः सूचितः निवातावाश्रयावातौ इत्यमरः
कपालनेत्रान्तरलब्धमार्गैः ज्योतिः प्ररोहैरुदितैः शिरस्तः मृणालसूत्राधिकसौकुमार्याम् बालस्य लक्ष्मीम् ग्लपयन्तमिन्दोः
कपालेति कपालनेत्रान्तरेण ब्रह्मकरोटिनेत्रविवरेण लब्धमार्गैः शिरस्तः ब्रह्मरन्ध्रात् पञ्चम्यास्तसिल् उदितैः उद्भूतैः ज्योतिःप्ररोहैः तेजोङ्कुरैः मृणालसूत्राधिकम् सौकुमार्यम् मार्दवम् यस्यास्ताम् बालस्य इन्दोः शिरश्चन्द्रस्य लक्ष्मीम् ग्लपयन्तम्
मनो नवद्वारनिषिद्धवृत्ति हृदि व्यवस्थाप्यसमाधिवश्यम् यमक्षरम् क्षेत्रविदो विदुस्तम् आत्मानमात्मन्यवलोकयन्तम्
मन इति नवभ्यः द्वारेभ्यः निषिद्धा निवर्तिता वृत्तिः सञ्चारः यस्य तत्तथोक्तम् समाधिना प्रणिधानेन वश्यम् वशङ्गतम् यत्प्रत्ययः प्रणिधानम् समाधानम् समाधिश्च समाश्रयः इति हलायुधः मनः हृदि हृदयाख्ये अधिष्ठाने व्यवस्थाप्य तथा च वसिष्ठः यतो निर्यातिविषयान् यस्मिंश्चैव प्रलीयते हृदयम् तद्विजानीयात् मनसस्थितिकारणम् इति क्षेत्रविदः क्षेत्रज्ञाः पुरुषाः यम् न क्षरतीति अक्षरम् अविनाशिनम् विदुः विदन्ति। विदो लटो वा इति झेर्जुस्। तम् आत्मानम् आत्मनि स्वस्मिन् अवलोकयन्तम् साक्षात्कुर्वन्तम् स्वातिरेकेण परमात्मनः अभावादिति भावः।
स्मरस्तथा भूतमयुग्मनेत्रम् पश्यन्नदूरान्मनसाप्यधृश्यम् नालक्षयत्साध्वससन्नहस्तः स्रस्तम् शरम् चापमपि स्वहस्तात्।
स्मर इति स्मरः कामः तथाभूतम् पूर्वोक्तरूपम् मनसापि अधृष्यम् अयुग्मनेत्रम् विषमाक्षम् अदूरात् पश्यन् साध्वसेन सन्नहस्तः विश्लथपाणिस्सन् स्वहस्तात् स्रस्तम् शरम् चापमपि चापञ्च नालक्षयत् न विवेद। भीतो मुह्यतीति भावः।
निर्वाणभूयिष्ठमथास्य वीर्यम् सन्धुक्षयन्तीव वपुर्गुणेन अनुप्रयाता वनदेवताभ्याम् अदृश्यतस्थावरराजकन्या।
निर्वाणेति अथ निर्वाणेन नाशेन भूयिष्ठम् निर्वाणभूयिष्ठम् नष्टप्रायमित्यर्थः। अस्य स्मरस्य वीर्यम् बलम् वपुर्गुणेन सौन्दर्येण सन्धुक्षयन्तीव पुनरुज्जीवयन्तीव स्थिता वनदेवताभ्याम् सखीभूताभ्याम् अनुप्रयाता अनुगता स्थावरराजकन्या पार्वती अदृश्यत दृष्टा।
अशोकनिर्भर्त्सितपद्मरागम् आकृष्टहेमद्युतिकर्णिकारम् मुक्ताकलापीकृतसिन्धुवारम् वसन्तपुष्पाभरणम् वहन्ती।
अशोकेति अशोकपुष्पेण निर्भर्त्सिताः तिरस्कृताः पद्मरागाः येन तत्तथोक्तम् आकृष्टहेमद्युतीनि आहृतस्वर्णाभरणवर्णानि कर्णीकाराणि यस्मिंस्तत्तथोक्तम् मुक्ताकलापीकृतानि सिन्धुवाराणि निर्गुण्डीकुसुमानि यस्मिंस्तत् सिन्धुवारेन्द्रसुरसौ निर्गुण्डीन्द्राणिकेत्यपि इत्यमरः। वसन्तपुष्पाण्येव आभरणम् वहन्ति।
आवर्जिता किञ्चिदिवस्तनाभ्याम् वासो वसाना तरुणार्करागम् पर्याप्तपुष्पस्तबकावनम्रा सञ्चारिणी पल्लविनीलतेव।
आवर्जितेति स्तनाभ्याम् किञ्चिदावर्जितेव ईषदानमितेव तरुणार्कस्य राग इव रागो यस्य तत् बालार्कारुणमित्यर्थः। उपमानपूर्वपदो बहुव्रीहिः उत्तरपदलोपश्च वासः वसाना आच्छादयन्ति अत एव पर्याप्तपुष्पस्तबकावनम्रा पल्लविनी किसलयवती सञ्चारिणीलतेव स्थितेति शेषः।
स्रस्ताम् नितम्बादवलम्बमाना पुनः पुनः केसरदामकाञ्चीम् न्यासीकृताम् स्थानविदास्मरेण मौर्वीम् द्वितीयामिव कार्मुकस्य।
स्रस्तामिति ಸ್ಥಾನವಿದ ನಿಕ್ಷೇಪಯೋಗ್ಯ ಸ್ಥಾನವೇದಿನ ಸ್ಮರೇಣ ನ್ಯಾಸೀಕೃತಾಂ ನಿಕ್ಷೇಪೀಕೃತಾಂ ಕರ್ಮಣಿ ಪ್ರಭವತೀತಿ ಕಾರ್ಮುಕಂ ಧನುಃ ಕರ್ಮಣ ಉಕಂಯ ಇತ್ಯುಕೈ ಪ್ರತ್ಯಯಃ ತಸ್ಯ ದ್ವಿತೀಯಾಂ ಮೌರ್ವೀಮಿವ ಸ್ಥಿತಾಂ ಅತ್ರ ಹಿ ನ್ಯಸ್ತಾ ಮೌರ್ವೀ ಉತ್ತರತ್ರ ಹರವೈರ ನಿರ್ಯಾತನಾಯ ಉಪಯುಜ್ಯತೆ ಇತಿ ಭಾವಃ ನಿತಂಬಾತ್ ಸ್ರಸ್ತಾಂ ಚಲಿತಾಂ ಕೇಸರದಾಮ ವಕುಲಮಾಲಾ ಸೈವ ಕಾಂಚೀ ತಾಂ ಪುನಃ ಪುನಃ ಅವಲಂಬಮಾನಾ ಹಸ್ತೇನ ಧಾರಯಂತಿ
ಸುಗಂಧಿ ನಿಶ್ವಾಸ ವಿವೃದ್ಧ ತೃಷ್ಣಂ ಬಿಂಬಾಧರಾಸನ್ನಚರಂ ದ್ವಿರೇಫಂ ಪ್ರತಿಕ್ಷಣಂ ಸಂಭ್ರಮಲೋಲ ದೃಷ್ಟಿಃ ಲೀಲಾರವಿಂದೇನ ನಿವಾರಯಂತಿ
ಸುಗಂಧೀತಿ ಸುಗಂಧಿಭಿಃ ನಿಶ್ವಾಸೈಃ ವಿವೃದ್ಧ ತೃಷ್ಣಂ ಬಿಂಬತುಲ್ಯಃ ಅಧರಃ ಬಿಂಬಾಧರಃ ವೃತ್ತೌ ಮಧ್ಯಪದಲೋಪ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ವಾಮನಃ ತಸ್ಯ ಆಸನ್ನಚರಂ ಸನ್ನಿಕೃಷ್ಟಚರಂ ದ್ವಿರೇಫಂ ಭೃಂಗಂ ಪ್ರತಿಕ್ಷಣಂ ಸಂಭ್ರಮೇಣ ಲೋಲದೃಷ್ಟಿಃ ಚಂಚಲಾಕ್ಷೀ ಸತೀ ಲೀಲಾರವಿಂದೇನ ನಿವಾರಯಂತಿ
ತಾಂ ವೀಕ್ಷ್ಯ ಸರ್ವಾವಯವಾನವದ್ಯಾಂ ರತೇರಪಿ ಹ್ರೀಪದಮಾದಧಾನಾಂ ಜಿತೇಂದ್ರಿಯೇ ಶೂಲಿನಿ ಪುಷ್ಪಚಾಪಃ ಸ್ವಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿಂ ಪುನರಾಶಶಂಸೇ
ತಾಮಿತಿ ಸರ್ವಾವಯವೇಷು ಅನವದ್ಯಾಂ ಅಗರ್ಹ್ಯಾಂ ಅವದ್ಯಪಣ್ಯ ಇತಿ ನಿಪಾತಃ ರತೇಹೆ ಕಾಮಕಲತ್ರಸ್ಯಾಪಿ ಹ್ರೀಪದಂ ಲಜ್ಜಾನಿಮಿತ್ತಂ ಆದಧಾನಾಂ ನ್ಯೂನತಾಂ ಆವಹಂತೀಮಿತ್ಯರ್ಥಃ ತಾಂ ಪಾರ್ವತೀಂ ವೀಕ್ಷ್ಯ ಪುಷ್ಪಚಾಪಃ ಕಾಮಃ ಜಿತೇಂದ್ರಿಯೇ ದುರ್ಜಯೇಪೀತ್ಯರ್ಥಃ ಶೂಲಿನಿ ಶಿವೇ ವಿಷಯೇ ಸ್ವಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿಂ ಪುನಃ ಆಶಸಂಸೇ ಚಕಮೇ ಪೂರ್ವಂ ಸಾಧ್ವಸಸನ್ನಹಸ್ತಃ ಇತ್ಯಾದಿನಾ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧೇಃ ಉನ್ಮೂಲಿತತ್ವಾಭಿಧಾನಾತ್ ಇಹ ಪುನಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ
ಭವಿಷ್ಯತಃ ಪತ್ಯುಃ ಉಮಾ ಚ ಶಂಭೋಃ ಸಮಾಸಸಾದ ಪ್ರತಿಹಾರ ಭೂಮಿಂ ಯೋಗಾತ್ ಸ ಚಾಂತಃ ಪರಮಾತ್ಮ ಸಂಜ್ಞಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಪರಂ ಜ್ಯೋತಿರುಪಾರರಾಮ
ಭವಿಷ್ಯತ ಇತಿ ಉಮಾ ಚ ಭವಿಷ್ಯತಃ ಪತ್ಯುಃ ಶಂಭೋಃ ಪ್ರತಿಹಾರ ಭೂಮಿಂ ದ್ವಾರದೇಶಂ ಸಮಾಸಸಾದ ಸ್ತ್ರೀದ್ವಾರ್ದ್ವಾರಂ ಪ್ರತಿಹಾರಃ ಇತ್ಯಮರಃ ಸಹ ಶಂಭುಶ್ಚ ಅಂತಃ ಪರಮಾತ್ಮೇತಿ ಸಂಜ್ಞಾ ಯಸ್ಯ ತತ್ ಪರಂ ಮುಖ್ಯಂ ಪರಂ ದೂರಾನ್ಯ ಮುಖ್ಯೇಷು ಇತಿ ಯಾದವಃ ಜ್ಯೋತಿಃ ದೃಷ್ಟ್ವಾ ಸಾಕ್ಷಾತ್ಕೃತ್ಯ ಯೋಗಾತ್ ಧ್ಯಾನಾತ್ ಯೋಗಸನ್ನಹನೋಪಾಯ ಧ್ಯಾನಸಂಗತಿಯುಕ್ತಿಷು ಇತ್ಯಮರಃ ಉಪಾರರಾಮ ಉಪಾರತಃ ವ್ಯಾಂಪರಿಭ್ಯೋರಮಃ ಇತಿ ಪರಸ್ಮೈ ಪದಂ
ತತೋ ಭುಜಂಗಾಧಿಪತೇಃ ಫಣಾಗ್ರೈಃ ಅಧಃ ಕಥಂಚಿದ್ಧೃತಭೂಮಿ ಭಾಗಃ ಶನೈಃ ಕೃತ ಪ್ರಾಣ ವಿಮುಕ್ತಿರೀಶಃ ಪರ್ಯಂಕಬಂಧಂ ನಿಬಿಡಂ ಬಿಭೇದ
ತತ ಇತಿ ತತಃ ಭುಜಂಗಾಧಿಪತೇಃ ಶೇಷಸ್ಯ ಫಣಾಗ್ರೈಃ ಅಧಃ ಭೂಮೇರಧಃ ಕಥಂಚಿತ್ ಅತಿಯತ್ನೇನ ಧೃತಃ ಭೂಮಿಭಾಗಃ ಸ್ವೋಪವೇಶನ ಭೂಭಾಗ ಯಸ್ಯ ಸಹ ತಥೋಕ್ತಃ. ವಾಯುಧಾರಣಾಹಿತ ಲಾಘವ ನಿವೃತ್ತ್ಯಾ ಭಗವತಃ ಗುರುತ್ವಾದಿತಿ ಭಾವಃ. ಶನೈಃ ಕೃತಾ ಪ್ರಾಣಾನಾಂ ಪ್ರಾಂಗ್ನಿರುದ್ಧಾನಾಂ ವಿಮುಕ್ತಿಃ ಪುನಃಸಂಚಾರಃ ಯೇನ ಸಹ ಕೃತಪ್ರಾಣವಿಮುಕ್ತಿಃ ಈಶಃ ನಿಬಿಡಂ ದೃಢಂ ಪರ್ಯಂಕಬಂಧಂ ವೀರಾಸನಂ ಬಿಭೇದ ಶಿಥಿಲೀಚಕಾರ.
ತಸ್ಮೈ ಶಶಂಸ ಪ್ರಣಿಪತ್ಯನಂದೀ ಶುಶ್ರೂಷಯಾ ಶೈಲಸುತಾಮುಪೇತಾಂ ಪ್ರವೇಶಯಾಮಾಸ ಚ ಭರ್ತುರೇನಾಂ ಭ್ರೂಕ್ಷೇಪಮಾತ್ರಾನುಮತ ಪ್ರವೇಶಾಂ.
ತಸ್ಮಾ ಇತಿ ಅಥ ನಂದೀ ತಸ್ಮೈ ಭಗವತೇ ಕ್ರಿಯಾಗ್ರಹಣಾತ್ ಚತುರ್ಥೀ ಪ್ರಣಿಪತ್ಯ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ಶುಶ್ರೂಷಯಾ ಸೇವಯಾ ನಿಮಿತ್ತೇನ ಉಪೇತಾಂ ಸೇವಾರ್ಥಮಾಗತಾಮಿತ್ಯರ್ಥಃ. ಶೈಲಸುತಾಂ ಶಶಂಸ ನಿವೇದಯಾಮಾಸ. ಭರ್ತುಃ ಸ್ವಾಮಿನಃ ಭ್ರೂಕ್ಷೇಪಮಾತ್ರೇಣ ಭ್ರೂಸಂಜ್ಞಯಾ ಏವ ಅನುಮತ ಪ್ರವೇಶಾಂ ಅಂಗೀಕೃತ ಪ್ರವೇಶಾಂ ಏನಾಂ ಶೈಲಸುತಾಂ ಪ್ರವೇಶಯಾಮಾಸ ಚ.